जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदं जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदं जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदं जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदं जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदं बोलो नंद के लाल की जय मागच्या वेळेला आपण पाहिलं की भगवान श्री कृष्णांनी जरासंध वधाची मंत्रणा युधिष्ठिराला सांगितली आणि त्याप्रमाणे भीम आणि अर्जुन यांना जरासंधाच्या नगरीत घेऊन जाऊन भीमा करवी जरासंधाचा वध केला. जरासंधाच्या वधानंतर युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ करण्याचा मार्ग खऱ्या अर्थाने मोकळा झाला. अशा दृष्टीने मोकळा झाला की जरासंधाचा पराभव झाल्याखेरीज दिग्विजय होणं अशक्य कोटीतली गोष्ट होती आणि ससैन्य जरासंधाचा पराभव करणं ही फार कठीण गोष्ट होती. असं असल्यामुळं जरासंधाला एकट्याला गाठून जरासंधाचा वध करण्यात आला. तरी देखील दिग्विजय बाकीच होता, त्यामुळं सर्व दिशांच्या राजांना जिंकून घेणं, त्यांच्याकडून शरणागती लिहून घेणं, त्यांच्याकडून कर घेणं ही कामं बाकी होती. युधिष्ठिरांनी भगवान व्यासांच्या आज्ञेनुसार उत्तर दिशेला अर्जुन, पूर्व दिशेला भीम, दक्षिणेला सहदेव आणि वृष्णी कुलभूषण भगवान श्रीकृष्णांनी अधिष्ठित अशा पश्चिम दिशेला नकुल अशा चारही बंधूंना सैन्यासह दिग्विजयासाठी म्हणून धाडलं. चारही दिशेला यथावकाश ते सर्वजण आपापल्या कार्यामध्ये यशस्वी होऊन इंद्रप्रस्थाला परत आले. पश्चिम दिशेच्या अनेक राजांना जिंकून नकुल द्वारकेच्या प्रवेशद्वारापाशी आला आणि तिथे एक गंभीर प्रसंग म्हटलं तर निर्माण झाला. कारण राजसूय यज्ञ करण्यासाठी सर्व राजांना जिंकण ही गरजेचीच गोष्ट होती. त्यांच्याकडून शरणागती घेणं ही अत्यावश्यक गोष्ट होती. पांडवांचं धैर्य आणि साहसी वृत्ती आणि पराक्रम याकरता ते प्रसिद्ध होतेच. नकुलाने क्षत्रियांना उचित अशा पद्धतीने भगवान श्री कृष्णांकडे दूत पाठवला. राजा युधिष्ठिराचं शासन स्वीकारावं अशा प्रकारचा निरोप होता. आणि भगवंतांचं भक्त वात्सल्य असं की त्यांनी नकुलाचं शासन अनायासे स्वीकारलं. त्यामुळे स्वाभाविक सर्व यादव युधिष्ठिराचं आधिपत्य मान्य करून युद्धाला अनुकूल झाले. अशा प्रकारे नकुलाचं शासन स्वीकारूनच भगवंत केवळ थांबले नाहीत, तर इंद्रप्रस्थामध्ये पांडव यज्ञाच्या तयारीच्या गोष्टी सुरदांशी करत होते तर भगवान स्वतः इंद्रप्रस्थाला येऊन पोचले. पांडवांचा जो हा दिग्विजय सर्व दिशांना झाला त्याच्यामागे जरासंधाच्या वधामुळे निर्माण झालेला दरारा ही एक महत्वाची गोष्ट होती. त्यामुळं पांडवांच्या नुसत्या आगमनामुळं अनेक राजांनी मांडलिकत्व पत्करलं. काहींनी प्रारंभी युद्धाला सुरुवात केली पण नंतर काळ वेळ ओळखून माघार घेतली आणि शरणागती लिहून दिली. काहींनी युधिष्ठिर धर्मनिष्ठ आहे त्यामुळे आम्ही युधिष्ठिराशी लढू इच्छित नाही अशी भूमिका घेऊन शरणागती दिली. तर काहींनी पांडव आमचे नातेवाईक आहेत त्यामुळे नातलगांचा उत्कर्ष तोच आमचा उत्कर्ष अशी भूमिका घेऊन पांडवांचं मांडलिकत्व स्वीकारलं. त्याच्यामध्ये स्वतः शिशुपाल भीमसेनांना शरण आला. तर कोणी पांडू आणि आम्ही मित्र होतो वडिलार्जित स्नेहाचं कारण पुढं करून तुमच्या वडिलांकडे पाहून आम्ही तुम्हाला मान्यता देतो अशा प्रकारे देखील काही क्षत्रियांनी राजांनी शरणागती दिली. याच्यात भगदत्त हा प्रमुख होता. भगवान जेव्हा इंद्रप्रस्थाला येऊन पोहोचले तेव्हा महाभारतकार असे लिहितात की भगवान जे आले ते नाना रत्न धन यांची भेट बरोबर घेऊन सुवर्ण बरोबर घेऊन भगवंत आले. भगवंतांनी याही वेळेला पांडवांना जी धनराशी दिली त्याला काही सीमा नव्हती. राजा युधिष्ठिरांनी मोठ्या प्रसन्नतेने भगवंतांचं स्वागत केलं, यथोचित सत्कार केला, चौकशी केली. नंतर युधिष्ठिरांनी असं म्हटलं की हे श्री कृष्णा, तुझ्या दयेनी सर्व पृथ्वी तुझ्या सेवेसाठी माझ्या अधीन झालेली आहे. मला विपुल धन देखील मिळालेलं आहे. हे सारं धन मी विधीपूर्वक श्रेष्ठ ब्राह्मणांच्या आणि अग्नीच्या उपयोगामध्ये आणू इच्छितो. मी बंधूंसह आणि तुझ्यासह यज्ञ करू इच्छितो. तुम्हाला आज्ञा दे. युधिष्ठिराने पुढे असेही म्हटलं की तू स्वतः यज्ञाची दीक्षा ग्रहण कर. जर तू यज्ञ करशील तर मी पाप विरहित होऊन जाईल, अन्यथा तू मला यज्ञ करण्यासाठी अनुज्ञा दे. तसं जर तू केलंस तर त्या उत्तम यज्ञाची दीक्षा मी घेईन. त्याच्यावर भगवान म्हणाले की हे युधिष्ठिरा, तू राजसिंह आहेस, तू सम्राट होण्याला योग्य आहेस, तूच या महान यज्ञाची दीक्षा ग्रहण कर. तू दीक्षा घेतल्यामुळं उलट आम्ही सर्व कृतकृत्य होऊ. मी तुझं कल्याण करायला सदा उद्यत आहे. मला आवश्यक कार्यात तू नियुक्त कर. तुझ्या सगळ्या आज्ञांचं यज्ञामध्ये मी पालन करीन. युधिष्ठिराने कृतज्ञता व्यक्त केली. यज्ञाच्या सिद्धीविषयी निश्चितता प्रकट केली आणि सगळ्या बंधूंसह यज्ञ साधनांची जुळाजुळव करायला प्रारंभ झाला. यज्ञाची सर्व प्रकाराने सिद्धता झाली. भगवान श्री व्यास, ज्यांना मूर्तिमंत वेद म्हणता येतील अशा अनेक ऋषींना बरोबर घेऊन यज्ञस्थळी आले. त्याच्यामध्ये भरद्वाज, गौतम, असित, कण्व, मैत्रेय, वामदेव, पराशर, गर्ग, धौम्य, परशुराम अशी सर्व ऋषी मंडळी होती. स्वतः व्यासांनी त्या यज्ञामध्ये पौरोहित्य करण्याचं काम स्वीकारलं. चारही वर्णाच्या मंडळींना त्यांच्या त्यांच्या प्रतिष्ठेप्रमाणे आमंत्रण दिली गेली. भीष्म, द्रोण, धृतराष्ट्र सर्व कौरव आले. अनेक राजे येऊन पोचले. सर्वांच्या निवासाची, भोजनाची उत्तम व्यवस्था केली गेली. या सगळ्याचं सविस्तर वर्णन महाभारतात आलेलं आहे. युधिष्ठिराने भीष्म, द्रोण, दुर्योधन, दुःशासन, अश्वत्थामा, कृपाचार्य सर्व सुरधांना महत्वाची कामं वाटून दिली. त्याच्यामध्ये भक्ष्य आणि भोज्य हे काम दुःशासनाकडे सोपवलं गेलं. ब्राह्मण सन्मान अश्वत्थाम्याकडे दिला गेला. राजांचा सन्मान संजयानी करायचा, तर धर्मकृत्य भीष्म आणि द्रोणांकडे दिली गेली. सुवर्णरत्न परीक्षा कृपाचार्यांकडे, तर दक्षिणा आणि दानाचं काम कृपाचार्यांकडे दिलं गेलं. सगळा व्यय, खर्च त्याच्यावर नजर ठेवण्याचं काम विदुरांकडे सोपवलं गेलं आणि आलेले नजराने ठेवणे हे काम दुर्योधनाला दिलं गेलं. भगवान श्रीकृष्णांनी स्वतः ब्राह्मणांचे चरणक्षायण करण्याचं काम घेतलं. धर्म कार्याच्या वेळेला भगवंतांनी ब्राह्मणांचे पाय धुण्याचं काम घेतलं. मित्र कार्यामध्ये मित्राचं दास ते झाले. यज्ञ कार्यामध्ये त्यांनी उष्टी खरकटी काढली. युद्ध कार्यामध्ये मित्राचं सारथ्य देखील त्यांनी केलं. या यज्ञामध्ये व्यासादी सर्व ऋषींनी युधिष्ठिराला अभिषेक केला. सात्यकींनी छत्र धरलं. चारही बंधू चौऱ्या ढाळत होते. युधिष्ठिराला भारतवर्षाचा सम्राट म्हणून स्वतः भगवान श्रीकृष्णांनी पांचजन्य शंखातून चारही समुद्राचं पाणी एकत्रित करून अभिषेक केला. या राजसूय यज्ञातलं एक महत्वाचं कर्म म्हणजे अभिषेचनीय कर्म. या राजसूय यज्ञासाठी जमा झालेल्या आणि सत्कारार्ह अशा काही व्यक्तींचा सत्कार करणं. भागवताप्रमाणे पाच जणांचा सत्कार करावा अशा प्रकारचा एक विचार पुढे आला. त्याच्यामध्ये देखील आद्रमानाने पूजा कोणाची करावी याच्यावर विचार विनिमय होऊ लागला. या चर्चेमध्ये अनेक राजे आणि सदस्य सहभागी झाले आणि अनेक मती तेवढी अनेक मतं निर्माण झाली. निर्णय जसा लागेना तसा सहदेव उठून उभा राहिला. आणि त्यांनी आपलं असं मत सांगितलं की यदुश्रेष्ठ भगवान श्री कृष्ण जमलेल्या सर्व सदस्यांमध्ये श्रेष्ठ आहेत. सर्व विश्व हे भगवान श्री कृष्णांचं रूप आहे. भगवान श्री कृष्णच अद्वितीय ब्रह्म आहेत. अजन्मा राहून उत्पत्ती स्थिती आणि संहार हे जगत कार्य तेच चालवतात. त्यांच्या पूजनाने चराचर आत्म्याचीच पूजा होणार आहे. त्यामुळे भेदरहित विकाररहित आणि परिपूर्ण अशा भगवान श्री कृष्णांची अग्रमानाने पूजा करावी असं मी सुचवतो असं सहदेवाने आपले बाहू उंचावून सांगताच सर्वांनी अगदी योग्य असं म्हणत त्याचं समर्थन केलं. महाभारताप्रमाणे भीष्म युधिष्ठिराला असं म्हणाले की तू इथं आलेल्या राजांचा यथायोग्य सत्कार कर. आचार्य कृत्विज संबंधी स्नातक प्रिय मित्र आणि राजा या सहा जणांना अर्घ्य देऊन पूजा करण्या योग्य मानलेला आहे. त्यामुळे या सर्वांची तू एक एक करून पूजा कर. या सर्वांमध्ये जो श्रेष्ठ आणि सामर्थ्यशाली असेल त्याला सर्वात आधी अर्घ्य अर्पण कर. त्यावर युधिष्ठिराने भीष्मांना असं विचारलं की हे कुरुनंदन पितामहा यांच्यापैकी कोणा एकाला प्रथम अर्घ्य देणं तुम्ही उचित समजता ते तुम्ही मला सांगा. भीष्मांनी अत्यंत स्पष्ट आणि गौरवशाली शब्दात श्री कृष्णालाच अग्रपूजा अर्पण करायला युधिष्ठिराला सांगितलं. ते असं म्हणाले की या सर्वांमध्ये भगवान श्री कृष्ण आपल्या तेजानी बलानी पराक्रमानी ग्रह नक्षत्रांमध्ये सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहेत. अंधकार पूर्ण स्थान जसं सूर्याच्या उदयाने प्रकाशमान व्हावं तसं श्रीकृष्णांच्या योगाने ही सगळी सभा प्रकाशित आणि आल्हादित झालेली आहे. म्हणून श्रीकृष्णच अग्रपूजेला योग्य आहेत. भीष्मांनी असं मत सांगितलं आणि भगवान श्रीकृष्णांचीच अग्रमानाने पूजा करायला सांगितली आणि सहदेवानी प्रथम प्रस्ताव मांडला असं भागवतकार म्हणतात. सहदेव अथवा भीष्म यांना भगवान श्रीकृष्ण योग्य वाटले याला काही कारण निश्चित होतं. भीष्मांच्या बाबत जर बोलायचं झालं तर पांडव नीतिमान होते. मर्यादशील असं त्यांचं आचरण होतं. सामर्थ्याने युक्त असे होते. आणि धृतराष्ट्राकडून फार अन्याय आणि कपट पांडवांबद्दल झालेलं स्वतः भीष्मांना माहीत होतं. पांडव हे भीष्मांचे अत्यंत लाडके असे नातू होते. पांडवांवरचा अन्याय इच्छा असून देखील भीष्म दूर करू शकले नव्हते. भीष्मांचं हे अपूर्ण मनोगत भगवान श्रीकृष्णांनी पूर्ण केलं. म्हणून भीष्म हे कृष्णांचे ऋणी होते. शिवाय श्री कृष्ण भगवान आहेत हे भीष्म जाणत होते. भीष्म हे कृष्णांचे भक्त होते आणि सहदेव हा महाभारतातल्या पात्रांमध्ये भीमासारखा सामर्थ्यशाली म्हणून प्रसिद्ध होता. आपल्या सकट आपल्या बंधूंवर आलेली संकट आणि त्याच्यातून रक्षण करता म्हणून भगवान श्रीकृष्णांविषयी सहदेवाला जे विशेष प्रेम आणि भावना होती तसंच भगवान श्रीकृष्णांच्या धर्मकार्यामध्ये आपण झोकून द्यायचं हे मनतः पांडवांनी मान्य केलेलं होतं. त्यामुळं भगवान श्रीकृष्णांची अग्रमानाने पूजा करावी अशा प्रकारचा प्रस्ताव यायला लागला. महाभारताप्रमाणे पितामह भीष्मांची अशी आज्ञा मिळता क्षणी सहदेवानी वृष्णी कुलभूषण भगवान श्रीकृष्णांना विधीपूर्वक अर्घ्य अर्पण केले आणि त्यांची अग्रमानाने पूजा केली. श्रीकृष्णांनी देखील शास्त्रानुसार ते अर्घ्य स्वीकारले. ही जी अग्रपूजा आहे ती संपन्न झाली. भागवताप्रमाणे युधिष्ठिराने ही पूजा केली तर महाभारतातल्या वर्णनाप्रमाणे सहदेवानी ही पूजा केली. याच्यामध्ये युधिष्ठिराचा प्रश्न भीष्मांचं उत्तर अथवा राजांचा प्रस्ताव सहदेवानी केलेली सूचना आणि सहदेवानी केलेलं अर्घ्य निवेदन आणि अग्रपूजा श्रीकृष्णांकडून त्याचा झालेला स्वीकार या घटना अत्यंत त्वरेनी कसलाही घोळ न घालता कसलाही विलंब न लावता अशा घडलेल्या आहेत. राजनीतीमध्ये नाजूक कृती जी आहे तर ती नाजूक कृती चपळाईने आणि त्वरित करणं आवश्यक असतं. अनेक राजे जमलेले असल्यामुळं प्रस्ताव येता क्षणी पूजा केली गेली तर ती सुयोग्य पद्धतीने केली गेली आणि त्याच्यातला विलंब अजिबातच टाळला गेला. या सगळ्याचा परिणाम असा झाला की शिशुपालाला ती पूजा रोखण्याचा अवसर मिळाला नाही. त्यांनी आक्षेप घेतले पण होऊन गेलेल्या पूजेसंबंधी त्याला आक्षेप घ्यायला लागले. त्यामुळं थोडा वेळ सुद्धा पूजा खोळंबून राहिली नाही. अशा लहानशा गोष्टीचं राजनीतीच्या दृष्टीने फार मोठं महत्व असतं. महाभारतकारांनी देखील केवळ 1.5 श्लोकात ही पूजा संपली असं जाहीर केलं आणि पुढच्या अर्ध्या श्लोकापासून शिशुपालाच्या प्रतिक्रियेला प्रारंभ झाला. महाभारतकार म्हणतात की वसुदेव नंदन भगवान श्रीहरींची पूजा शिशुपालाला सहन झाली नाही. महाबली चेदिराज भर सभेत भीष्म आणि धर्मराज युधिष्ठिर यांना आव्हान देऊन वसुदेवावर आक्षेप घ्यायला लागला. शिशुपाल म्हणायला लागला की श्रीकृष्ण राजा नसताना राजाला उचित असणाऱ्या पूजेचा अधिकारी होऊ शकत नाही. पांडवांनी हा जो आचार केला हा आचार अयोग्य होता. पांडव बाल आहेत, सहदेव तर अगदीच बाल आहे आणि भीष्म वृद्ध आहेत, त्यामुळे भीष्मांचीही बुद्धी नाहीशी झालेली दिसते. धर्म तर यांच्यापैकी कोणालाही समजत नाहीये. हा तोंडपुजेपणा असेल तरी देखील हे चुकीचं घडलं. पुढे शिशुपाल धर्मराजाला म्हणाला की श्रीकृष्णाची पूजा वयोवृद्ध म्हणून केलीस असं म्हणावं तर स्वतः वसुदेव इथं आहेत. आचार्य म्हणून केली असं जर म्हटलं तर द्रोणाचार्य इथं आहेत, पृथ्वीज म्हणावं तर वेदव्यास आहेत. कृष्णाची पूजा कशी केली? आक्षेप घेण्याच्या ओघात भान न राहिलेल्या शिशुपालांनी पूज्य व्यक्तीत भीष्मांचा देखील पुरुष शिरोमणी स्वच्छंद मृत्यू असा गौरवपूर्ण उल्लेख केला आणि नंतर दिसतील त्यांची आणि लक्षात येतील त्यांची नावं घेऊन यांना सोडून श्रीकृष्णांची पूजा कशी केली असं म्हणायला लागला. या नावांमध्ये तो म्हणायला लागला, अश्वत्थामाची पूजा का नाही केली? कृप, दुर्योधन, कर्ण, भीष्मक, रुक्मी, एकलव्य, शल्य अशी कितीतरी नावं आहेत आणि हा कृष्ण कुठून तुला मिळाला? तो म्हणायला लागला की कृष्ण ना कृत्विज आहे, ना आचार्य, ना राजा. हा सगळ्या राजांचा तू अपमान केलेला आहेस. शिशुपाल असं म्हणाला आणि नंतर तर त्यांनी श्रीकृष्णांची कठोर निंदा करायला सुरुवात केली. तो म्हणाला की हा कुलकलंक आहे, कावळा जसा यज्ञाच्या पुरोडाशाचा अधिकारी होऊ शकत नाही तसा हा अग्रपूजेचा अधिकारी होऊ शकत नाही. याचा जन्म उच्च कुळातला नाही, हा स्वैरवर्तनी आहे आणि ययातीच्या शापामुळं याचा वंश शापित आहे, त्याज्य आहे. युधिष्ठिराने शिशुपालाची समजूत घालायचा प्रयत्न केला तेव्हा भीष्म पुढे झाले आणि म्हणाले की याची समजूत घालणं व्यर्थ आहे, समजूत घालण्याच्या योग्यतेचाही हा नाही. भीष्मांनी मग श्रीकृष्णांच्या पूजनीयतेचा गौरवपूर्वक उल्लेख केला, त्यांच्या पराक्रमाचं वर्णन केलं, त्यांच्या अवतारित्वाचं वर्णन केलं. पराक्रमासंबंधी भीम म्हणाले की योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ जो क्षत्रिय ज्याला रणात जिंकून स्ववश करतो तो त्या पराजित क्षत्रियाला गुरुतुल्य पूज्य असा होत असतो. राजांच्या या सभेत एकही भूपाळ मला असा दिसत नाही की जो युद्धात देवकी नंदन कृष्णाकडून पराजित झालेला नाही. पुढे भीष्म म्हणाले की महाबाहू, श्रीकृष्ण केवळ आम्हालाच पूजनीय आहेत असं नाही, तर तिन्ही लोकात ते पूजनीय आहेत. इतकंच नाही तर सगळं जग वृष्णी कुलभूषण भगवान श्रीकृष्णातच पूर्ण रूपाने प्रतिष्ठित आहे. म्हणजे जसं सहदेव म्हणालेला होता तसंच भीष्म म्हणाले असं वर्णन महाभारतात आहे. म्हणून आम्ही अनेक वृद्ध पुरुष असताना देखील श्रीकृष्णांचीच पूजा करतो, इतरांची नाही. श्रीकृष्णांची पूजा आम्ही का केली असं स्पष्ट करताना भीष्म म्हणतात ते विशेष लक्षणीय आहे. शिशुपालाच्या सगळ्या आक्षेपांना त्याच्यामध्ये चोख उत्तर भीष्मांनी दिलं. ते म्हणाले की आम्ही कोणत्या कामनेनी आपला संबंधी म्हणून किंवा यांनी आमच्यावर कसला उपकार केला म्हणून यांची पूजा केलेली नाही, यांचा आमच्यावर उपकार आहे. हा आमचा संबंधी देखील आहे पण केवळ याकरता आम्ही यांची पूजा केलेली नाही. तर श्रीकृष्ण प्राणी मात्रांना सुख देणारे, संत महात्म्यांनी त्यांची पूजा केलेली असे आहेत. आम्ही यांचं यश, शौर्य, विजय चांगल्या प्रकारे जाणून यांची पूजा करतो आहोत. इथं बसलेल्या लोकांपैकी लहान बालक देखील असं नाही की ज्याच्या गुणांची आम्ही पूर्णतः परीक्षा केली नाही. श्रीकृष्णांच्या गुणांकडे पाहून आम्ही वयोवृद्ध पुरुषांना सोडून यांना परम पूजनीय मानलं. पुढे भीष्मांनी श्रीकृष्ण हे परब्रह्म आहेत असं निसंदिग्धपणाने सांगितलं. ते म्हणाले की श्रीकृष्ण सर्व जगाची उत्पत्ती, प्रलय यांचे स्थान, हे सारं चराचर विश्व श्रीकृष्णांपासूनच प्रगट झालेलं आहे. हेच अव्यक्त प्रकृती, सनातन कर्ता आहेत. ते सर्व भूतांच्या पलीकडचे आहेत. भगवान अच्युतच सर्वाधिक पूजनीय आहेत. शेवटी भीष्म म्हणाले की शिशुपाल मूढ बुद्धी आहे, भगवान श्रीकृष्णांच्या व्यापक स्वरूपाला तो जाणत नाही, म्हणून त्यांच्याविषयी तो असं बोलत आहे, या सभेतील सर्वजण श्री कृष्णाला पूज्य मानतात, शिशुपालाला जर ही पूजा उचित वाटत नसेल तर त्यांनी त्याला वाटेल तसं करावं। भीष्मांचं भाषण संपल्याबरोबर सहदेव उभा राहिला आणि भर सभेत त्यांनी आव्हान दिलं की हे समस्त राजांनो, केशी दैत्याचा वध करणाऱ्या पराक्रमी भगवान श्रीकृष्णांची मी पूजा केली, तुमच्यापैकी ज्याला सहन होत नसेल त्या सर्व बलवान पुरुषांच्या डोक्यावर हा मी माझा पाय ठेवला, असं सहदेव म्हणाला आणि परत म्हणायला लागला की मी हे विचारपूर्वक म्हणतो आहे, त्यामुळं याचं उत्तर देण्यासाठी म्हणून जो तयार असेल त्यांनी पुढे यावं, मी त्याचा वध करीन। सगळ्या सभेमध्ये एक प्रकारची चलबिचल निर्माण झाली, कितीतरी राजे भीतीनी सर्द होऊन गेले, स्वतः शिशुपाल देखील सहदेवाशी लढायला तयार नव्हता, तो गुपचूप बसून राहिला। महाभारतकार म्हणतात की त्यावेळेला आकाशातून सहदेवाच्या मस्तकावर पुष्पवृष्टी व्हायला लागली, देवांनी साधू साधू असं म्हणून सहदेवाच्या साहसाची प्रशंसा केली। त्रिकालज्ञ देवर्षी नारद स्पष्ट शब्दात म्हणाले की जे मानव कमल नयन श्री कृष्णांची पूजा करणार नाहीत ते जीवन मृत जाणावेत, अशा लोकांशी केव्हाही संभाषण करू नये। भगवान श्री कृष्णांच्या विलोभनीय अशा रूपानी एकीकडे सगळ्या सभेला भुरळ पाडलेली होती, तर विरोधात असलेले जे राजे होते त्या राजांमध्ये एक अस्वस्थता आणि चुळबुळ निर्माण झाली, मात्र उघडपणाने सहदेवाशी युद्ध करण्याचं साहस कोणी दाखवेना। भगवान श्री कृष्णांच्या गुणांचं आणि रूपाचं आचार्यांनी केलेलं जे वर्णन आहे ते वर्णन आता आपण ऐकू। आचार्यांनी श्री कृष्णाष्टकम म्हणून जे स्तोत्र लिहिलं त्या स्तोत्रामध्ये आनंदकंद भगवान श्रीकृष्ण मला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसावा अशा प्रकारे शरण्यो लोकेशो मम भवती भवतु कृष्णोक्षी विषयः असं कृष्णाष्टक लिहिलेलं आहे, त्याच्यात भगवान श्रीकृष्णांचं अत्यंत सुंदर समर्पक असं वर्णन आचार्यांनी केलेलं आहे। जो लक्ष्मीनी आलिंगिलेला आहे, सर्व व्यापक आहे, चराचर स्थावर जंगम हे सर्व विश्व ज्याचं शरीर आहे, जे सहदेवानी अथवा भीष्मांनी वर्णन केलेलं होतं तसंच वर्णन आचार्य करत आहेत। वेद ज्याचं प्रतिपादन करतात किंवा वेदांच्या सहाय्याने ज्याचा साक्षात्कार होऊ शकतो, जो सर्वांच्या बुद्धीचा साक्षी आहे, जो शुद्ध म्हणजे सर्व दोष रहित आहे, हरी म्हणजे भक्तजनांचं सर्व दुःख हरण करणार आहे, जो असुरांचा दैत्यांचा राक्षसांचा नाश करणार आहे, ज्याचे नेत्र कमलाप्रमाणे सुंदर आहेत, ज्याने हातात गदा शंख चक्र ही आयुध धारण केलेली आहेत, ज्याच्या गळ्यात निर्मळ वनमाला शोभत आहे आणि अंगकांती ज्याची सुस्थिर आहे, जो शरणागतांचे रक्षण करणारा आणि सर्व लोकांचा अधिपती आहे, असा जो आनंदकंद भगवान श्रीकृष्ण त्याने मला प्रत्यक्ष दर्शन द्यावे, तो मला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसावा। आसन्न मरण असलेल्या मातेला आठवण केल्याबरोबर आचार्यांनी आई पुढे येऊन दर्शन दिलं अशी कथा आहे। आईची अंतकाळची अपेक्षा लक्षात घेऊन आईला श्रीकृष्णांचं दर्शन घडवण्याकरता आचार्यांनी हे स्तोत्र रचलं आणि श्री कृष्णांची आळवण केली. श्री कृष्ण प्रसन्न झाले. आचार्यांना आणि त्यांच्या मातोश्रींना त्यांनी दर्शन दिलं. आचार्यांच्या शब्दावरून हे स्तोत्र अति सुंदर असं स्तोत्र पाहण्यासारखं आहे.
ओम श्री कृष्णचंद्राय नमः. श्रिया श्लिष्टो विष्णु स्थिरचर वपुर्वेद विषयो धियां साक्षी शुद्धो हरिरसुरहंताब्जनयन गदी शंखी चक्री विमल वनमाली स्थिर रुचि शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोक्षि विषयः यतः सर्वं जातं वियदनिलमुख्यं जगदिदं स्थितौ निःशेषं यो वतिनिजसुखांशेन मधुहा लये सर्वं स्वस्मिन् हरति कलया यस्तु स विभुः शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोक्षि विषयः असूनायं यादौ यमनियममुख्यैः सुकरणैर्निरुध्येदं चित्तं हृदि विमलमानीय सकलम् यमीड्यं पश्यन्ति प्रवरमतयो मायि नमसौ शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोक्षि विषयः पृथिव्यां तिष्ठन् यो यमयतिमहीं वेदनधरा यमित्यादौ वेदो वदति जगतामीशममलम् नियन्तारं ध्येयं मुनिसुरनृणां मोक्षदमसौ शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोक्षि विषयः महेन्द्रादिर्देवो जयति दितिजान् यस्य बलतो न कस्य स्वातन्त्र्यं क्वचिदपि कृतौ यत्कृतिमृते कवित्वादेर्गर्वं परिहरति योऽसौ विजयिनः शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोक्षि विषयः इति हरिरचिलात्मा राधितः शङ्करेण श्रुतिविशदगुणोऽसौ मातृमोक्षार्थमाद्यः यतिवरनिकटे श्रीयुक्त आविर्बभूव स्वगुणवृत उदारः शङ्खचक्राब्जहस्तः इति श्रीमच्छङ्कराचार्यकृतम् श्री कृष्णाष्टकम् सम्पूर्णम्.
जो मनुष्यांना छळणाऱ्या दुष्टांचा नाश करतो, शरण आलेल्यांचं संरक्षण करतो, भ्रांतीचा नाश करतो, पाण्याने भरलेल्या ढगाप्रमाणे ज्याची अंगकांती सावळ्या रंगाची आहे, जो अत्यंत सुंदर आहे, गोपाल बालकांचा समवयस्क मित्र आहे, अर्जुनाचा सखा, स्वयंभू म्हणजे ज्याचा कोणी जनक नाही पण जो विश्वाचा जनक आहे, योग्य आचरण करणाऱ्याला सुख देणारा आहे, असा हा त्रैलोक्याधीश भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण मला प्रत्यक्ष दिसावा अशी माझी उत्कंठा आहे. शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोक्षी विषयः असं आचार्य म्हणतात. ही पूजा झाल्यानंतर तिथे एकत्र झालेल्या सगळ्या ब्राह्मण आणि क्षत्रिय समुदायामध्ये ज्या विशिष्ट पूज्य व्यक्ती होत्या त्यांना सर्वांना क्रमशः अर्घ्य निवेदन करून सहवासानी सहदेवानी पूजनाचं कार्य पूर्ण केलं. सहदेवाच्या भाषणानंतर एकूण सर्व राजांमध्ये भीतीचा संमिश्र भाव निर्माण झाला. त्यामुळे कोणीही विरोध न करता सर्वांची पूजा संपन्न झाली. सर्व पूजा प्रसंग अडथळ्याशिवाय पार पडल्यानंतर युद्ध टळलं आणि मग परत शिशुपाल सर्वांना भडकवण्याचं काम करायला लागला. शिशुपाल सर्व राजांना उद्देशून म्हणाला की मी सर्वांचा सेनापती होऊन उभा आहे, तुम्ही कसल्या चिंतेमध्ये आहात, आपण सर्वजण युद्धासाठी सज्ज होऊ, पांडवांच्या आणि यादवांच्या एकत्र सैन्याशी लढा देण्यासाठी उभे राहू. शिशुपालाच्या आवाहनानुसार सुमिथ आदी काही राजे त्याच्याकडे आले. ते सर्व क्रोधाविष्ट झालेले होते. युधिष्ठिराचा अभिषेक व श्रीकृष्णांची पूजा सफल होणार नाहीत असा प्रयत्न केला पाहिजे असं म्हणायला लागले. काही सुरुधांनी निवारण केलं तरी राजे खवळून उठलेले होते. त्यांनी सैन्य सिद्ध करायला प्रारंभ केला. ते पाहून युधिष्ठिराच्या अंतःकरणामध्ये चिंता निर्माण झाली. भीष्मांना तो म्हणायला लागला की हा राजांचा महासमुद्र रोषाने चंचल झालेला आहे, यांना शांत करण्यासाठी काही उपाय असेल तर मला सांगा. यज्ञात विघ्न यायला नको आणि प्रजांचंही हित व्हायला पाहिजे. तेव्हा भीष्म म्हणाले की श्वान कधी सिंहाला मारू शकतं का? आपण कृष्णांच्या आश्रयाचा कल्याणकारी मार्ग निवडलेला आहे. भगवान श्रीकृष्ण अवश्यच शिशुपालाच्या ठिकाणचं आपलं तेज परत घेण्याचा विचार करत असावेत, म्हणून शिशुपालाची बुद्धी अशी भ्रष्ट झालेली दिसतीये. भीष्मांचं हे भाषण ऐकून शिशुपाल अजूनच खवळला. त्यांनी भीष्मांची निंदा सुरू केली. त्या निंदेमध्ये श्रीकृष्णांची निंदा अंतर्भूत होतीच. शिशुपाल म्हणाला की तू स्वतःला काय ज्ञानी समजतोस, पण हे भीष्मा तू मूर्ख आहेस. या केशवाची स्तुती करण्याची इच्छा होता क्षणी तुझी जीभ झडून का पडली नाही? मूर्खातल्या मूर्खाला देखील ज्याची घृणा वाटावी अशा गवळ्याची तू स्तुती करतोयस. यांनी असा कोणता पराक्रम गाजवला? यांनी एकदा एक पक्षी मारलेला होता, एक घोडा मारलेला होता, एक बैल मारलेला होता आणि यांनी एवढा संहार केला त्याच्यात आश्चर्य काय आहे? शकटासुरवत गोवर्धनोद्धार या लीलांविषयी देखील शिशुपाल असंच चेष्टेने बोलत राहिला. आणि भीष्मांना त्यांनी त्या काळी भीष्मांच्या तरुणपणामध्ये काशीराजाच्या कन्येचं अंबेचं हरण केल्याबद्दल दोष दिला. तो म्हणायला लागला की धर्मात्मा जरासंधाला या दुरात्म्याने ठार मारलेलं आहे. शिशुपालाची ही बडबड ऐकून भीमसेन क्रोधाने लाल झाले आणि शिशुपालावर झडप घालण्यासाठी भीमसेन पुढे जाऊ लागला, तर भीष्मांनी त्याला आवरून शांत केलं. शिशुपाल मात्र सोडा त्याला येऊ देत, मी बघून घेतो असं म्हणत होता. तेव्हा भीष्मांनी भीमाला सर्वांच्या समक्ष शिशुपालाच्या जन्माचा वृत्तांत सांगितला. ते म्हणाले की शिशुपाल ही कृष्णाची आत्या श्रुतश्रवा हिचा पुत्र. हा जन्मला तेव्हा याला 3 डोळे आणि 4 भुजा होत्या. तो जन्मतःच गाढवाप्रमाणे ओरडला. अशा या विचित्र बालकाचा त्याग करण्याचा निश्चय त्याच्या माता पित्यांनी केला तेवढ्यात आकाशवाणी झाली की या मुलाला पाहून तू भिऊ नको, हा महाबली आणि श्री संपन्न असा पुत्र आहे. तू शांत चित्त होऊन या मुलाचं पालन कर. याचा अद्याप मृत्यू आलेला नाही आणि काळही उपस्थित झालेला नाही. याच्या मृत्यूला कारण असणारा आणि शस्त्रांनी याचा वध करणारा मात्र उत्पन्न झालेला आहे. ही आकाशवाणी ऐकून मातेनी नमस्कारपूर्वक त्या वाणीच्या अदृश्य उद्गात्याला विचारलं की याच्या मृत्यूला कोण कारणीभूत होणार आहे ते तरी सांगा. तेव्हा आकाशवाणी अशी झाली की ज्यांनी या पुत्राला मांडीवर घेतलं असता याचा जादाच्या दोन भुजा निखळून पडतील आणि याचा कपाळावर असणारा तिसरा नेत्र आहे तिथच जिरून जाईल, तोच याच्या मृत्यूला कारण होईल. अशा विचित्र बालकाला पाहण्यासाठी अनेक राजे येत असत. त्यांचं स्वागत करून चेदिराज त्या प्रत्येक राजाच्या मांडीवर मुलाला देत असे, पण त्याचे भुजा आणि नेत्र कायमच राहिले. द्वारकेमध्ये जेव्हा याच्या जन्माची वार्ता पोचली तेव्हा बलराम आणि श्रीकृष्ण आपल्या आत्याला भेटण्यासाठी चेदिराजाला गेले. नमस्कार आणि कुशल प्रश्नादी उपचारानंतर श्रुतश्रवेनी त्या बालकाला श्रीकृष्णाच्या मांडीवर ठेवलं. त्याबरोबर त्याच्या दोन्ही भुजा गळून पडल्या, त्याचा तिसरा नेत्र तिथच विलीन झाला. तेव्हा माता भयभीत झाली. पुत्र प्रेमाने तिने श्रीकृष्णांची याचना आरंभिली तेव्हा कृष्ण म्हणाले की भिऊ नकोस, माझ्याकडून याला काही भय नाही. तुला कोणता वर देऊ ते सांग, तुझं कोणतं कार्य सिद्ध करायचं आहे ते मला सांग. शक्य अशक्य असं वाटणारं काहीही माग, मी माझ्या वचनाचं अवश्य पालन करीन. तेव्हा श्रुतश्रवा म्हणाली की हे श्रीकृष्णा, तू माझ्यासाठी माझ्या मुलाचे सर्व अपराध क्षमा कर. हाच माझा मनोवांछित वर तू समज. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की तुझा पुत्र आपल्या दोषांमुळे माझ्याकडून वध्य होईल, असं असलं तरी देखील याचे 100 अपराध मी क्षमा करेन. सगळा वृत्तांत सांगून भीष्म म्हणाले की हे भीमसेना, तुझ्यासारख्याला आव्हान देण्याची ही बुद्धी शिशुपालाची स्वतःची नाही. हे जे घडतं आहे ते बहुधा श्रीकृष्णांचंच विधान आहे. निश्चितच चेदिराज शिशुपालाचा मृत्यू जवळ आला असावा, श्रीकृष्णांचीच तशी इच्छा असावी. हे कथन ऐकून शिशुपाल अजून क्रोधाविष्ट झाला, भीष्मांना दुरुत्तर करायला लागला. तो म्हणाला की कृष्णांची स्तुती करायच्या ऐवजी या राजांपैकी कोणाचीही स्तुती कर. शेवटी सगळे शिशुपालाचे कई पक्षी राजे होते तर ते असं म्हणायला लागले की या भीष्माचा इथल्या इथं गळा दाबून आपण मृत्यू घडून आणूया, अथवा या भीष्मालाच आपण आता जाळून टाकूया. तेव्हा भीष्म असं म्हणाले की तुमचा साहस तेवढा असेल आणि शक्ती असेल तर या, मला तृणवत जाळून टाका अथवा माझी हत्या करायचा प्रयत्न करा. हा मी तुमच्या मस्तकावर पाय ठेवला. हा एक विशिष्ट शब्द असावा जो सहदेवानी उच्चारला आणि भीष्मांनीही उच्चारला. पुढे ते असं म्हणाले की ज्याची आम्ही पूजा केली ते आपल्या महिम्यापासून कदापि च्युत न होणारे भगवान गोविंद तुमच्या समोर आहेत. तुमच्यापैकी ज्याची मृत्यूला आलिंगन देण्यासाठी म्हणून इच्छा आहे त्यांनी श्रीकृष्णांना आज युद्धासाठी आव्हान द्यावं आणि याच्या हातून मारले जाऊन यांच्याच शरीरात प्रविष्ट होऊन जावं. भीष्मांचं हे आव्हान ऐकता क्षणीच शिशुपाल भगवान वासुदेवांशी युद्ध करण्यासाठी सिद्ध झाला. तो म्हणाला की ये जनार्दना, मी तुला युद्धासाठी बोलवत आहे, तू माझ्याशी युद्ध कर. आज समस्त पांडवांसहित मी तुला ठार मारीन. तू कंसाचा दास होतास, राजाही नाहीस, म्हणून राजोचित पूजेचा अधिकारीही नाहीस. तरीही जे लोक मूर्खतावश तुझी पूजा करतात ते सगळे मला वध्य आहेत. शिशुपालाचा काळ आणि वेळ जवळ आलेली होती. भगवान श्रीकृष्णांनी सर्वांच्या समक्ष त्यांनी केलेल्या अपराधांचा पाढा वाचायला सुरुवात केली. श्रीकृष्ण अत्यंत मधुर वाणीने आणि शांत चित्ताने म्हणाले की हे राजांनो, हा यदुकुल कन्येचा पुत्र आहे, स्वतः यादव कुलोत्पन्न आहे. आमच्या यादवांशी हा शत्रुत्वाने वागतो पण हा स्वतः यदुकुल वंशीच आहे. आम्ही यादवांनी याचा कोणताही अपराध कधी केलेला नाही, तरी देखील यांनी आमच्या अहिताचा अनेकदा प्रयत्न केलेला आहे. आम्ही प्राग ज्योतिषपुराला गेलो हे कळल्यावर आमच्या पित्याचा भाचा असून देखील यांनी द्वारकेला आग लावून दिली. एकदा भोजराज उग्रसेन रैवतक पर्वतावर क्रीडा करत असताना हा तिथं गेला. त्याच्या सगळ्या सेवकांना यांनी ठार मारलं. अन्य व्यक्तींना बंदी करून आपल्या नगराला हा घेऊन गेला. पिता वसुदेवांनी अश्वमेध यज्ञाची दीक्षा घेऊन रक्षकांसह अश्व सोडलेला होता. तेव्हा या पापकर्म्यांनी यज्ञात विघ्न आणून माझ्या पित्याचा यज्ञ पुरा होऊ द्यायचा नाही म्हणून केवळ यज्ञाचा हा अश्व यांनी चोरलेला होता. एकदा हस्तिनापुराहून द्वारकेला जात असताना बबरूच्या पत्नीचे ती याच्यावर अनुरक्त नसताना यांनी मोहवश अपहरण केलेलं होतं. आपल्या मामाची कन्या विशाल नरेशाची पुत्री भद्रा करुष राजाच्या प्राप्तीसाठी तपस्या करीत होती. यांनी करुष राजाच्याच कपट वेशाने जाऊन तिचं अपहरण केलं. पुढे भगवान म्हणाले की यांनी पूर्वी माझ्याप्रती अनेक अपराध केले ते मी तुम्हाला सांगितले. यावेळेला देखील तुमच्या समक्ष हा माझ्याशी कसा व्यवहार करतो आहे ते तुम्ही पाहत आहात. आत्याच्या संतोषासाठी आतापर्यंत याचे दुःखद अपराध गिळून मी याला क्षमा केलेली होती. भाग्यवशात म्हणून शिशुपाल आज तुमच्या सर्वांच्या समक्ष इथे उपस्थित आहे. पण आज यांनी तुमच्या सर्वांच्या समक्ष माझ्याशी जो दुर्व्यवहार केलेला आहे त्याला मात्र मी कदापि क्षमा करणार नाही. आता मात्र हा मरणाचीच इच्छा करत आहे. त्याच्यावर शिशुपाल देखील भगवंतांना दुरुत्तर करायला लागला. शेवटी तर त्याने रुक्मिणीच्या बाबत दुरुद्गार काढले आणि शेवटी म्हणाला की आत्याच्या वचनावर श्रद्धा ठेवून मला क्षमा कर किंवा नको करूस. तुझ्या क्रुद्ध किंवा प्रसन्न होण्याने माझं काय भलं गुरु होणार आहे. शिशुपाल असं म्हणत असतानाच भगवंतांनी सुदर्शन चक्राचं स्मरण केलं. त्यांचा चेहरा देखील क्रुद्ध झाला. ते चक्र तात्काळ त्यांच्या हातात आलं. ते चक्र घेऊन भगवान बसल्या जागी उठून उभे राहिले आणि उच्च स्वराने म्हणाले की सर्व राजांनी ऐकावं, मी आतापर्यंत याचे अपराध का क्षमा केले? याच्या मातेनी याचना केल्यावरून मी तिला प्रार्थित वर दिला होता की याचे 100 अपराध मी क्षमा करीन, पण आता याचे सर्व अपराध पूर्ण झालेले आहेत. म्हणून तुम्ही सर्व भूपती पाहत असताना तुमच्या सर्वांच्या समक्ष मी याचा वध करतो. असं म्हणून क्रुद्ध झालेल्या भगवंतांनी सुदर्शन चक्र शिशुपालावर सोडलं आणि क्षणार्धात शिशुपालाचं मस्तक छेदून टाकलं. भगवंतांनी शिशुपालाचा वध करून काय साधलं? भगवंतांनी पराक्रमाने आपल्या स्वतःच्या नवीन सत्तेला भीक घालत नाही असं भासवणाऱ्या सगळ्या राजांचा दर्प एका क्षणात उतरवला. ही जी नवीन सत्ता स्थापन होते आहे राजा युधिष्ठिराची, ती धर्मनिष्ठ न्यायी आहे, तसंच ती अत्यंत सामर्थ्य संपन्न आहे असा संदेश भगवंतांनी शिशुपालाचा वध करून सर्व राजांना दिला. त्या योगाने युधिष्ठिराच्या सत्तेचं सिंहासन स्थिर झालं. भगवंतांनी या राजसूय यज्ञाच्या निमित्ताने ज्यांच्याशी युद्ध झालेलं नव्हतं अशा कौरवांना देखील सोडलं नाही. प्रथम भगवंतांनी नकुलाला राजा धृतराष्ट्राकडं, भीष्म आणि धृतराष्ट्राला यज्ञाचं निमंत्रण देण्यासाठी म्हणून पाठवलं. ते निमंत्रण साधं सुद्धा नव्हतं. नकुलांनी राजा धृतराष्ट्राच्या दरबारात उभं राहून असं सांगितलं की तुम्ही आमचे नातेवाईक असल्यामुळं आणि स्वजन असल्यामुळं तुमच्याकडून आम्हाला फक्त नजराण्याची अपेक्षा आहे. आणि राजा युधिष्ठिराला तुमच्याकडून नजराणाही आला पाहिजे आणि तुम्ही समक्ष देखील राजसूय यज्ञाकरता यावं अशी आमची अपेक्षा आहे. नकुलाने अत्यंत सामर्थ्यदर्शक अशा वर्तनाने धृतराष्ट्राकडे अशी मागणी करताच धृतराष्ट्राला देखील धाक निर्माण झाला. एवढंच नव्हे तर कौरव आल्यानंतर सर्व कौरवांना भगवंतांनी काही कामं वाटून दिली आणि ही जी नवीन सत्ता आहे या नवीन सत्तेच्या धाकातून तुम्ही सुटलेले नाहीत अशा प्रकारचा एक अप्रत्यक्ष संदेश भगवंतांनी धृतराष्ट्रापर्यंत पोहोचवलेला होता. धृतराष्ट्रालाच अशा प्रकारे जरब बसवल्यामुळं जी नैतिक महत्ता आहे त्याचं महत्व कर्ण, शल्य, सोमदत्त, भूरिश्रवा, शाल्व, भगदत्त अशा सगळ्यांना आपोआप न सांगता समजलं. शिशुपालाचा वध झाल्यामुळं भयचकित झालेल्या सर्व राजांना तिथं अजून एक चमत्कार पाहायला मिळाला. तो म्हणजे धराशायी झालेल्या शिशुपालाच्या शरीरातून एक उत्कृष्ट तेज बाहेर पडलं आणि आकाशात सूर्य उदित व्हावा त्याप्रमाणे ते वर वर चढत गेलं आणि त्या तेजानी कमल दल लोचन श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि तत्क्षणी श्रीकृष्णांमध्ये ते तेज प्रविष्ट झालं. सर्व राजांना मोठा अचंबा वाटला. शिशुपालाचा वध झाला हा प्रसंग वर्णनाच्या पलीकडचा आहे असं महाभारतकार म्हणतात. सर्व भूपाळांची दातखीळ बसल्यासारखे ते जाग्यावरच बसून होते. त्याच्यातले काही जण वारंवार केवळ श्रीकृष्णांच्या मुखाकडे पाहत होते. ही गोष्ट ज्यांना पसंत नव्हती, जरासंधाच्या राजसंघामध्ये असणारे जे राजे होते तर ते क्रोधाने मूर्छित झाल्यासारखे झाले, काही दातोट खायला लागले. तर काही श्रीकृष्णांचे भक्त राजे त्यांची प्रशंसा करायला लागले, काही केवळ तटस्थ झाले. मोठमोठे ऋषी, महात्मा, ब्राह्मण, महाबली, भूपाल हे श्रीकृष्णांची स्तुती करू लागले. युधिष्ठिराने आपल्या बंधूंना असं सांगितलं की दमघोष पुत्र राजा शिशुपालाचा त्वरित अंत्यसंस्कार करा आणि तो झाल्यानंतर शिशुपालाने तिथं असलेल्या सर्व राजांच्या समक्ष शिशुपालाच्या पुत्राला चेदी देशाच्या राजसिंहासनावर अभिषिक्त केलं. यज्ञातलं हे विघ्न अशा रीतीने शांत झालं. या महायज्ञाची नंतर विधीपूर्वक समाप्ती देखील करण्यात आली. समाप्तीच्या वेळेला युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्ण, देवेश्वर, बलराम आणि भीष्म या सर्वांचं पूजन केलं. महाभारतकार म्हणतात की शंखर चक्र गदा पद्मधर भगवान श्रीकृष्णांनी आरंभापासून अंतापर्यंत या यज्ञाचं रक्षण केलं. सर्व राजे सम्राट युधिष्ठिराचा निरोप घ्यायला त्यांच्या जवळ गेले असताना त्यांनी जे उद्गार काढले ते या यज्ञाच्या महान फलश्रुतीवर प्रकाश टाकणारे आहेत. हे राजे म्हणाले की तुझा अभ्युदय होतो आहे ही भाग्याची गोष्ट आहे. तू सम्राट पद प्राप्त केलंस. तू वंशाच्या यशाचा विस्तार तर केलासच पण महान धर्माचंही संपादन तू केलंस. राजसूय यज्ञ ही सामान्य घटना नव्हती. आमच्या सर्व कामना पूर्ण करून तू आमचा मोठा सन्मान केलेला आहेस. आता आम्ही आपापल्या राष्ट्रांना जाण्याची अनुमती मागतो. युधिष्ठिरांनी त्या सर्वांचा यथायोग्य सत्कार केला. प्रत्येकाला आपल्या राज्याच्या सीमेवर आदरपूर्वक पोहोचवण्याची आपल्या बंधूंना आज्ञा केली. त्याप्रमाणे ते सर्व राजे परत गेल्यानंतर श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला म्हटलं की तू सर्व यज्ञात श्रेष्ठ असा हा यज्ञ संपादन केलास. आता मी द्वारकेला परत जाईन. त्यासाठी मी तुझी अनुमती इच्छितो. तर युधिष्ठिर कृतज्ञपूर्वक म्हणाला की तुझ्या कृपेनी हा यज्ञ संपन्न झालेला आहे. तुझ्या प्रसादाने सर्व क्षत्रिय मंडळ माझ्या अधीन झालेलं आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. अशा वेळेला तुला जा असं मी कसं म्हणू. तथापि तुमचं द्वारकेला जाणंही आवश्यक आहे. कुंतीकडे श्रीकृष्ण गेले आणि म्हणाले की तुझ्या पुत्रांनी आता साम्राज्य मिळवलेलं आहे. त्यांचा मनोरथ पूर्ण झालेला आहे. ते धनारत्नांनी संपन्न आहेत. तू यांच्यासह प्रसन्नतापूर्वक राहा. तुझी आज्ञा असेल तर मी द्वारकेला जाऊ इच्छितो. कुंतीची आज्ञा घेऊन श्रीकृष्ण सुभद्रा द्रौपदी यांना भेटले. मधुर वचनांनी त्यांना प्रसन्न करून युधिष्ठिरासह अंतपुराच्या बाहेर आले. दारुकांनी सज्ज केलेल्या गरुडध्वज रथाला श्रीकृष्णांनी प्रदक्षिणा केली. त्याच्यावर आरूढ होऊन ते द्वारकेकडे प्रस्थित झाले. बंधूंसह पायीच पोचवीत असलेल्या युधिष्ठिराला निघालेले भगवंत रथ थांबून म्हणाले की सदा सावधान राहून प्रजाजनांचं पालन कर. सर्व प्राणी मेघाला, पक्षी वृक्षाला, देव इंद्राला आपल्या जीवनाचा आधार मानतात आणि त्यांचा आश्रय घेतात. त्याप्रमाणे सर्व बंधू बांधव जीवन निर्वाहासाठी तुझा आश्रय घेवत. त्यानंतर एकमेकांची आज्ञा घेऊन श्रीकृष्ण द्वारकेकडे गेले आणि पांडव परत इंद्रप्रस्थाला माघारी फिरले. असा हा मोठा विलक्षण असा शिशुपालाच्या वधाचा प्रसंग कि ज्या प्रसंगामुळे जरासंधाचे एक संध असणार असं राजसंघ होता तो कृष्णांनी जवळपास मोडीत काढला. या शिशुपाल वधामुळं धोरणात्मक रीतीने भगवंतांनी काय मिळवलं आणि युधिष्ठिरांनी काय मिळवलं हे आपण पुढच्या वेळेला बघू. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधत्तस्य स्विद्धनम् ओम शांति शांति शांति।